नमस्कार रसिकहो, ई प्रसारण इंटरनेट रेडिओ तर्फे मी सौ केतकी राजेश ढवळे वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आयुर्वेदाच्या गुंतवणूक आरोग्यातली या विषयावर आज हितगुज करणार आहे. व्यवसायाने आयुर्वेद चिकित्सक गेल्या 34 वर्षापासून विविध आजारांनी ग्रस्त अशा रोग्यांची चिकित्सा करणारे, विशेषत कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे अनुभव घेतल्यावर आत्ताची जीवनशैली हीच रोगाच्या मुळाशी आहे हे निश्चित ध्यानात ठेवून वाटचाल करत असणाऱ्या वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात. क्षणशहा कणशहा चैव विद्यामर्थम च साधये, अर्थात मधुकर वृत्तीने जेवढा ज्ञानरूपी मधुसंचय करता येईल तेवढा प्रयत्न करणारे गुरुपरंपरेत वाढलेले MD PhD आयुर्वेद संस्कृत पारंगत MPhil संस्कृत या वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आज आपण संवाद साधूया. नमस्कार.
हां नमस्कार.
समाजाची बदलणारी जीवनशैली त्यामुळे रोगांची वाढती टक्केवारी रुग्णांविषयी वाटणारी तळमळ या सगळ्यातूनच त्यांनी बदलणारी जीवनशैली आयुर्वेदाचा दृष्टिकोन रोगांचा प्रतिबंध आणि उपचार योग्य आहार ॲलर्जी अशा अनेक विषयांना हाताळणारे लेखन केले आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांची अविरत तळमळ, कदाचित यातूनच ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या माध्यमातून या संबंधीच्या आजपर्यंत 10 मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. त्यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यातूनच आपल्या या नवीन मालिकेची आपण येथे सुरुवात केली होती. आज याचा आपण 4th मुलाखत प्रसारित करत आहोत. आज आपण पाहतो की माणसाचे आयुर्मान हे वाढले आहे. साधारणत 75 ते 80 या वयापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरातील प्रौढ मंडळी आपण पाहतो, परंतु त्यांचे आरोग्य उत्तम असणे हे गरजेचे आहे. किंबहुना त्यांचे आरोग्य उत्तम असेल तरच ही मिळालेली वर्ष ते सुखानी व्यतीत करू शकतील. मग यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे योग्य आहार, सेंद्रिय धान्य, फळे, भाज्या यांचे सेवन, देशी गाईचे तूप. पण आजकाल व्हिटॅमिन D3, B12 यांचं साधारणत जे प्रमाण कमी झालेलं आहे असं निदर्शनास येतं आणि त्या पद्धतीच्या गोळ्या आपल्याला सेवन करायला लागतील, या पद्धतीने आपल्याला काही उपाययोजना करायला लागतील असं होतंय. तर मग यासाठी आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे?
बरं, आपण पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करू. म्हणजे आयुर्मान एकंदर वाढलेलं आहे असं मत आहे प्रचलित आता, आणि जे 70-80 पर्यंतची लोक आपल्याला दिसतात, खरतर ग्रंथानुसार कलियुगाचा आयुर्मान 100 आहे. जीवेम शरदशतम पश्येम शरदशतम असं आपल्याकडे वेदांमध्ये वचन येतात. आणि थोडं पूर्वी गेलो तर लोक या प्रकारे उत्तम जगत होती असं आहे. आता तुरळक अपात्मक लोक सापडतात की जी 100 पण ठणठणीत असणारी अशा स्वरूपाची आहेत. पण त्या तुलनेने बघायला गेलं तर आताची जी पिढी 70-80 पर्यंत जगते त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना निराळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. आणि व्हिटॅमिन D3 ची डिफिशियन्सी किंवा B12 ची डिफिशियन्सी तर तरुण वर्गामध्ये, त्याचं वृद्धापकाळामध्ये खूप संबंध सापडतोय असं नाहीये, पण तरुण वर्गामध्ये आता या दोन्हीच्या डिफिशियन्सीज मोठ्या प्रमाणामध्ये अशा स्वरूपाच्या सापडत आहेत. तर ह्या सगळ्याची मुळं खरं तर शेतीमध्ये आहेत. आम्हाला जर खरा मुळापासून विचार करायला हवा असेल तर शेतीपर्यंत खरं तर पोचायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. आता याची शंका अशी देईल की शेतीचा आणि याचा काय संबंध? आणि चांगलं अन्न आणलं म्हणजे चांगले तांदूळ, चांगले गहू, डाळी, अमुक तमुक आणि व्यवस्थित स्वयंपाक करून जेवलो घरच्या घरी तर त्यातनं सगळं मिळायला पाहिजे अशा स्वरूपाचं. तशी वस्तुस्थिती नाही राहिलेली आणि त्याच्या मागची मूळ कारणं जी आहेत ती जी काय आता संशोधनं म्हणून झाली शेतीच्या संदर्भामध्ये हरित क्रांती अशा स्वरूपाचा मोठा प्रयोग झाला आणि त्याच्यातून संकरित धान्य असं प्रकरण उदयाला आलं आणि मग विशिष्ट जातीचे गहू तांदूळ वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे वर्षानुवर्ष शेत्या कंपनीकडनं बियाणं विकत आणायचं आणि लावायचं आणि त्यातनं उत्पन्न घ्यायचं अशा स्वरूपाची एक परंपरा सुरू झाली. पूर्वी शेतकरी धान्य आल्यानंतर पहिल्यांदा बीज भाग राखून ठेवायचा, त्याची एक पारंपरिक पद्धत होती आणि ते बी पुढच्या वर्षासाठी वापरायचं आणि मग उरलेलं धान्य वापरायचं. त्यातही धान्याची गोदामं किंवा कोठार अशा स्वरूपाची असायची आणि त्याची सिस्टीम अशी की वरून धान्य ओतायचं आणि खालनं बाहेर काढायचं अशा स्वरूपाचं आणि ते पूर्ण पॅकबंद असणार अशा स्वरूपाचं असायचं. त्यामुळे नवीन आलेलं धान्य वर राहायचं आणि एक वर्षाचं जुनं झालेलं धान्य खालनं बाहेर यायचं आणि एक वर्षाचं जुनं तांदूळ गहू अशीच वापरायची अशी पद्धत होती. आता असं कळतंय की आलेलं धान्य त्या त्या वर्षी संपवलं जातं त्यामुळे नवीनच धान्य वापरलं जातं. म्हणजे जुनं धान्य वापरणं ही जी काही पद्धत होती गेलीच. आता तुम्हाला जर त्या प्रकाराने प्रयत्न करायचा असतील तर कसोशीनी वेगळे प्रयत्न, कारण घरी तुम्हाला साठवण करून या वर्षीचं पुढच्या वर्षी वापरायचं असं करायला हवं. पण आमच्या दृष्टीने डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतंय समाजामध्ये, त्याचं हे एक मेजर कारण आहे. जर तुम्ही भात खात असो आणि तो नवीन तांदुळाचा भात खात असो तर तो डायबिटीसला नक्की त्रासदायक असणार अशा स्वरूपाचा आहे. तो जुन्या तांदुळाचाच भात खायला पाहिजे आणि मग डायबिटीसच्या लोकांशिवाय अजून तो भाजून घेतला तर जास्त बरं असं आहे. पण ती परंपरा जशी गेली म्हणजे शेतकऱ्यांचं बियाणं राखून ठेवणं एक वर्षाचं जुनं करून वापरणं अशा स्वरूपाचं, तसं पुढे उत्पादन वाढीसाठी म्हणून त्याच्यात केमिकल पेस्टिसाइड्स केमिकल फर्टिलायझर्स यांचा वापर सुरू झाला आणि सुरुवातीला त्यांनी रिझल्ट चांगले मिळाले म्हणजे उत्पादन वाढलं असणार अशा स्वरूपाचं. पण जमिनीचा कस कमी होत गेला. भारत विशेषतः महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीने पार वाटलावली शेतांची असणाऱ्या स्वरूपात, त्याला प्रचंड पाणी लागतं असणार अशा स्वरूपाचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर केला जातो. फक्त त्याच्यामध्ये आळशीपणाला वाव आहे. शेतकऱ्याला जे कष्ट करायला लागतं ते ऊसाच्या शेतीमध्ये कष्ट करायला लागत नाहीत म्हणून शेतकरी पण खुश आहे किंवा ठीक आहे नुसतं एकदा पाणी दिलं भरपूर आणि खतं टाकली म्हणजे झालं बाकी काय करायचं उद्योग असणार अशा स्वरूपाचा नाही. पण त्यांनी ज्या जमिनी बिघडवल्या आहेत त्या सुधारावयाला प्रचंड कालावधीमध्ये जाणार असा आता आहे. ह्याचा एक सगळ्याचा इम्पॅक्ट असा झालाय की त्याच्यामुळे आम्ही आमच्या अन्नामध्ये विष कालवायला सुरुवात केली, स्लो पॉयझनिंग असणार अशा स्वरूपाचं, आणि गेली 40-50 वर्ष हा उद्योग चालू आहे. कॅन्सर सारख्या रोगाला त्यातून उत्तेजना मिळाली असं झालं, कारण तुम्ही एकाच पद्धतीची जीन्स किंवा असं डेव्हलप केलेलं वर्षानुवर्ष अशा स्वरूपाचे वाढवताय आणि त्याला स्वतःला वाढवण्याची क्षमता नाही, निर्माण करण्याची क्षमता नाही असणार अशा स्वरूपाचं. तर त्याच्यामुळे म्युटेशनल चेंजेस अशा स्वरूपाचे निर्माण होऊन कॅन्सरचा झपाट्याने स्प्रेड झाला आणि त्या अन्नाला स्वतःचा कस नाही, स्वतःची प्रतिकार क्षमता नाही त्या झाडाला, म्हणून पेस्टिसाइड्सचं कव्हरेज अशा स्वरूपाचं प्रकरण आलं. त्याच्यामुळे ते खाऊन आम्हाला प्रतिकार क्षमता कशी मिळणार असा दुसरा इश्यू निर्माण झाला. आत्ताच्या धान्याला कस नाही असं म्हातारी माणसं म्हणतात, त्यामधला तथ्यांश हाच आहे की खऱ्या अर्थाने त्यातली गुणवत्ता जी आहे ती पार लयाला गेली. दिसायला खूप चांगलं आहे मोठं आहे वगैरे असणार अशा स्वरूपाचं झालं, पण खऱ्या अर्थाने त्याची चव त्याची गुणवत्ता ही ढासळत गेली आणि मग तशा प्रकारचं अन्न खाऊन आमचं शरीर तसंच बनणार ना, ते काही फार वेगळं ज्योतिषी नको सांगायला की त्यातनं काय निष्पन्न होणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्यातनं प्रतिकार क्षमता ढासळणं आणि मग कुठल्याही रोगाला बळी पडणं अशा प्रकारची प्रोसेस सुरू झाली आणि मग त्याच्या जोडीला शहरीकरणाचं आहे, प्रदूषण आहे, व्यसनं आहेत, मानसिक ताणतणाव आहेत, अशी इतर कारणं अनेक भरीला आहेत आणि त्याच्यामुळे एकंदर सगळ्याच लोकांचं आरोग्य धोक्यात आलं. आणि आयुर्मान जरी वाढलेलं असलं तरी आरोग्य चांगलं आहे का, त्याचं उत्तर नाही असं आहे. पूर्वीच्या पिढ्यातल्या लोकांचं 90-100 सुद्धा आरोग्य चांगलं होतं अशी परिस्थिती होती, तशी आता परिस्थिती नाही राहिली. आणि वयाच्या 30-35 सांधे बदलायच्या शस्त्रक्रिया करा इथपासून गोष्टी सुरू झाल्या अशा स्वरूपाचं. आणि मेनोपॉज असं प्रकरण पूर्वी कधी नव्हतं खरं तर, 9-9, 10-10 प्रसूती व्हायच्या आणि बायका ठणठणीत असायच्या शेवटपर्यंत. आता 35-40 खूप ब्लिडिंग होतं, काय फायब्रॉइड्स होतात, मग हिस्टेक्टमी करून मोकळे होतात वगैरे वगैरे, असे सगळे आता परिणाम दिसत आहेत त्याचे या सगळ्याचे. तर मला असं वाटतं त्याच्या सगळ्याची मूळ कारणं जी हुडकायला गेलो आपण तर ती शेतीमध्ये असणाऱ्या अशा स्वरूपाची आहेत. हे पुस्तक लिहित असताना एक लोकसत्तामध्ये लेख आला होता डॉक्टर अनुपमा ओक यांबाईंचा. नंतर मला उलगडा झाला की तो त्यांनी जरी लिहिला असला तरी तो खरं काम त्यांच्या आईचं, डॉक्टर लीला गोखले म्हणून पुण्यातल्या जुन्या गायनेकॉलॉजिस्ट, तर त्यांचं वय 98 आहे. त्यांनी त्यांचा एक अनुभव दिला होता की त्या MBBS करत असताना, म्हणजे हे जवळपास 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पाळीच्या वेळेला त्रास होणं असं एक खूप महिलांमध्ये कॉमन सापडणार अशा स्वरूपाचा प्रॉब्लेम आहे. प्रचंड पोट दुखतं, क्रॅम्प्स येतात किंवा गाठी पडतात, पाय दुखतात, कंबर दुखते वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, तर डिस्मेनोरिया असं त्याला म्हटलं जातं. आणि हे खूप कॉमनली आढळतं आणि खूप बायका त्रास वर्षानुवर्ष सहन करत असतात. फार फार कधीतरी काहीतरी अनाल्जेसिक वगैरे घेतात असं आहे. तर त्यांना तशाच प्रकारचा त्रास त्या एमबीबीएसला असताना होत होता. त्यांच्या त्यावेळच्या बीजेच्या डॉक्टरांनी त्यांना पुड्या दिल्या आणि त्या भाताबरोबर मिसळून खायला सांगितलं. त्यांनी त्यांना बरं वाटलं, पहिल्याच महिन्यामध्ये त्रास एकदम कमी झाला. मग त्यांनी विचारलं तुम्ही काय दिलं होतं, तर त्यांनी सांगितलं भाताचा कोंडा आहे. तर त्यात व्हिटॅमिन बी वन असतं आणि ते या डिस्मेनोरियासाठी चांगलं औषध आहे अशा स्वरूपाचं. आणि हातसडीच्या तांदळातून ते मिळतं, यंत्रातून तुम्ही तांदूळ कांडून घेतलेत की ते नष्ट होतं जळाल्यामुळे असं स्वरूप. पण मला तो लेख वाचल्यानंतर असं जाणवलं प्रकर्षाने की ही तर फार कॉमन समस्या आहे. आमच्याकडे पण पेशंट्स येत राहतात, आमच्या दृष्टीने वाताचा आहे असं आम्ही धरतो आणि त्याला वाताची चिकित्सा तर तो बस्तीचा फार चांगला उपयोग होतो या प्रकरणांमध्ये. पण एकंदर समाजामध्ये आयुर्वेदाचे विचार किती पोहोचलेत हा वेगळा मुद्दा, की ती किती लोक माझ्याकडे येणार किंवा वैद्यांच्याकडे जाणार. तर व्हिटॅमिन बी वन हे त्याच्यावरचं जर औषध असेल तर ते सोपं आहे त्या मनाने. त्या बाईनी पुढे जाऊन असं केलं की वयाच्या 75-76 वर्षी तिने याची ट्रायल घेतली मुलींमध्ये कर्वे शिक्षण संस्थेमध्ये आणि एक लॅन्सेटला त्याच्यावरती पेपर पाठवून दिला. तर तो 30 व्यक्तींवरती केलेला होती ट्रायल. त्यांनी परत पाठवला की 30 इज इन्सफिशियंट, तुम्हाला किमान 500-600 हे पाहिजेत लोक पार्टिसिपंट्स. ही बाई तेवढीच जिद्दी, तिने 500-600 लोकांवरती डबल ब्लाइंड ट्रायलनी ते काम केलं. ते डबल ब्लाइंड ही अॅलोपॅथीतली एस्टॅब्लिश सिस्टीम आहे रिसर्चची. आणि त्या डबल ब्लाइंड ट्रायलमध्ये पण त्यांना 80-85% रिझल्ट मिळाले. मग त्यांनी पुन्हा पेपर पाठवला. त्याच्यावरती लॅन्सेटने आता वेगळाच पवित्रा घातला. त्यामुळे हे व्हिटॅमिन बी वनचा आहे आणि हे काही ड्रग धरलं जात नाही, त्यामुळे वी विल नॉट पब्लिश इट. मग त्या बाईनी पेपरमध्ये लेख दिला त्याच्याविषयीचा, कॉन्फरन्सेसमध्ये पेपर वाचले त्याच्या संदर्भातले. तर तो लेख वाचल्यानंतर मला खूप इच्छा झाली की आपण भेटूया. माझं दुर्दैवाने त्यांच्याशी अजून गाठ नाही पडलेली, फोनवरती थोडंसं बोलणं झालं या संदर्भामध्ये, पण मुलीशी त्यांच्या चर्चा झाली या संदर्भामध्ये. गंमतशीर प्रकार असा की बी वन हे ग्लॅक्सो कंपनी पूर्वी तयार करत होती आणि त्यात रेग्युलर गोळ्या मिळत होत्या. त्यांनी ते प्रॉडक्शन बंद करून टाकलं आणि आता ह्या आजारासाठी म्हणून डॉक्टर्स फक्त अनाल्जेसिक्स वापरतात की ज्याचा टेम्पररीच परिणाम आहे आणि त्यांनी मूळ रोग बरा होतच नाही. हे मूळ रोग बरं करणारं प्रकरण आहे. तर ह्याचा अर्थ असा झाला की जी मूळ ट्रीटमेंट आहे ती बंद करून टाकली आणि नुसतंच अनाल्जेसिक्सच्या नावाखाली यांची भरपाई करणं चालू आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची भरपाई करणं चालू आहे. असं खूप ठिकाणी आहे. एक वैद्यक सत्तामध्ये एक डॉक्टर आनंद नाडकर्णींचं पुस्तक आहे वैद्यक सत्ता म्हणून, तर त्यात त्यांनी लंडनमधला एक अनुभव दिला आहे की एक कोणतरी संधिवाताच्या तीव्र प्रकारे कोलॅजन डिसीज असं त्याचं नाव, आजाराने ग्रस्त अशा प्रकारची व्यक्ती, सगळे सांधे सुजलेले दुखतायत असं स्वरूपाचं, थोडं सुद्धा हालचाल करता येत नाही, आमच्या दृष्टीने त्याला आंबवात म्हणावं अशी कंडिशन. आणि त्यांना ट्रीटमेंट म्हणून काय चालू होतं, तर 26 एस्पिरिन आणि 12 ऑक्सिफेन बेटाझोन नुसतीच अनाल्जेसिक औषध असणार अशा स्वरूपाची. त्यांनी वेदना कंट्रोलमध्ये राहत होत्या पण आजारामध्ये सुधारणा होणं असं काही प्रकरण अजिबातच नव्हतं. मग त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि असं लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितलं 500 एखादी व्यक्ती यातनं वाचते, बाकी 499 मरतात. त्या डॉक्टरांनी एकही केस बरी झालेली बघितलेली नव्हती स्वतः. त्यांनी निर्णय घेतले की या डॉक्टरांच्या हातात आपलं भवितव्य सोपवणं काही बरोबर नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःच पुस्तकं वाचायला सुरुवात केली मेडिकलची. त्यांना धक्कादायक बातमी अशी कळली की व्हिटॅमिन सी हे त्याच्यावरचं औषध आहे या रोगावरचं, आणि ऍस्पिरिननी व्हिटॅमिन सीचा नाश होतो असंही कळलं. आता आली पंचायत, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन सी तर दिलं जातच नाहीये, ऍस्पिरिन देऊन हा त्याचा नाश करतायत असणार अशा स्वरूपाचं. मग त्यांनी असा विचार केला की चिंता, दुःख, भीती यांनी रोग वाढतात हे नोंद आहे, त्याला नुसतं निगेटिव्ह सेन्स आहे का, हर्ष, आनंद, प्रीती यांनी रोग कमी होतात का. म्हणून त्यांनी प्रयोग करायचा ठरवला, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि एक हॉटेलमध्ये जाऊन राहिले आणि जुन्या विनोदी चित्रपटांच्या फिल्म्स मिळवल्या. त्यावेळा तो हाताने चालवायचा प्रोजेक्टर असायचा, एक नर्स नेमली आणि चार्ली चपलिनच्या फिल्म्स बघायला सुरुवात केली आणि इट वर्क असं त्यांनी दिलंय की एक 10 मिनिटं खदखदून हसलं की अर्धा तास दोन तास झोप लागायची, शांत वेदनारे झोप लागायची. आणि एएसआर त्यांचा 118 पर्यंत पोहोचला होता. तो दरवेळेला 5-6 अंकांनी खाली यायचा आणि तो खालीच यायचा, यात राहायचा, बरायचा नाही, स्टेबल व्हायचा. तेव्हा मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आता आपण याच्या संदर्भात आपण प्रयोग करायला हरकत नाही. ते एका डॉक्टरला विश्वासात घेतलं आणि म्हणले आपण आता व्हिटॅमिन सी सुरू करूया. ते म्हणले ठीक आहे. ते तो डॉक्टर नशिबाने त्यांना हा साथ द्यायला तयार झाला. किती डोस? त्यांनी सांगितलं मॅक्झिमम डोस 3 ग्रॅम आहे. यांनी सांगितलं 3 ग्रॅमनी काय होणार, माझ्या शरीरातलं व्हिटॅमिन सी इतकं नाश पावलंय की 3 ग्रॅमनी मला काही होणार नाही, आपण 10 ग्रॅमनी सुरुवात केली तर. म्हणजे डॉक्टरनी डोळे वटारले, व्हिटॅमिन सीचा हायपर डोस झाला तर त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो. तर म्हणले माझ्या पुढे आता जगणं का किडनी असा प्रश्न होता. त्यांनी म्हणलं काही नाही आपण सुरू करू. 10 ग्रॅमनी डोस सुरुवात करून रोज 2.5 ग्रॅमनी डोस वाढवत 25 ग्रॅम पर्यंत डोस नेला आणि 7व्या दिवशी त्याला पहिल्यांदा त्याचा अंगठा न दुखता हलवता आला, सूज सगळी ओसरली. आणि आज तो माणूस, त्यांनी जो दिलाय तो अनुभव देणारा, मी हॉर्स रायडिंग करू शकतो, पाण्यात पोहू शकतो वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. आता ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम बघितला तर व्हिटॅमिन नावाची गोष्ट पूर्वी ट्रीटमेंट म्हणून वापरली जात होती एकेकाळी, कोणी एकेकाळी. आणि ठीक आहे, एका अर्थाने ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून वापरत असतील अशा स्वरूपाचं. खरं तर ओरिजिनल नॅचरल व्हिटॅमिन्स घ्यायला पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला फळफळावळ अमुक तमुक या सगळ्यातून मिळणारे अशा स्वरूपाची आहेत ती. पण का होईना, समजा त्याचं प्रॉडक्शन तयार करून तुम्हाला चीप लेवलला ते अवेलेबल होत असतील तर एक टेम्पररी मीन्स म्हणून त्याचा विचार करायला काही हरकत नव्हती अशा स्वरूपाचं. हा अॅलोपॅथीच्या करिक्युलममध्ये ही केस म्हणून नोटेड आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती पुढच्या प्रतिक्रिया इतक्या भयंकर आहेत की हा स्वतःच स्वतःला दिलेला प्लासिबो इफेक्ट आहे असं एक मत काहींनी व्यक्त केलं. म्हणजे याच्यासारखा मूर्खपणा दुसरा नाही. त्यांच्या सिस्टीममधली माहिती घेऊन त्याप्रमाणे सायंटिफिक उपचार करून बरं होण्याला प्लासिबो इफेक्ट म्हणत असतील तर याच्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. खरं तर एकेकाळी या प्रकाराने व्हिटॅमिन्सचा वापर होता अशा स्वरूपाचा. जेव्हा फळफळावळ किंवा ताज्या भाज्या वगैरे ह्या सगळ्यांचा वापर होता आपल्या आहारामध्ये, दैनंदिन आहारामध्ये अशा स्वरूपाचा होतो, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला नॅचरली मिळतात. मधल्या काळामध्ये असं झालं की पेस्टिसाईड्स आणि या सगळ्याच्या वापरामुळे फळं खावीत का न खावीत असा संदेह निर्माण झाला. कारण आपण विषच जास्त खातो, इतकी त्याच्यावरती फवारणी प्रचंड आहे की आपण फळाचे चांगले गुणधर्म घेण्याच्या ऐवजी त्यातले विषाचे गुणधर्म अनुभवतो असं होतं. आणि म्हणून मी आमच्या घरी तर फळं खाणं सोडूनच दिलं.
केळं पिकवणे हा एक जो विषय,
तो आणखीन पुढचा मुद्दा. म्हणजे आपण आधी जो बोललो ते केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स घालणं अशा स्वरूपाचं, प्रिझर्वेटिव्ह टेक्निक हा आणखीन एक वेगळा मुद्दा आलाय असणार अशा स्वरूपाचा. एक तर ते डीप फ्रीज करणं, ह्यातून प्रिझर्व्ह होतं अशी एक मोठी संकल्पना आहे अशा स्वरूपाचं. नो डाऊट त्याच्यात उष्णता प्रतिबंध होतो आणि त्यामुळे डिकेईंग लांबतं, याच्याविषयी वाद नाही आहे. पण डिकेईंग होतच नाही अजिबात मायन्यूट प्रमाणात असं म्हणणं चुकीचं आहे निखालस. तर टाइम फॅक्टर काही झालं तरी काम करणार. त्यात दोन गोष्टी आहेत, अग्नी आणि काल, अशा दोन गोष्टी काम करत असतात. जेव्हा परिणामांची प्रक्रिया घडते एकाच गोष्टीतून ट्रान्सफॉर्मेशन होतं, जे कच्च्या कैरीपासून पिकलेल्या आंब्यापर्यंतची रुपांतर आपण बघितली, ती तुरट रस, मग त्याच्यात आंबट, मग आंबट गोड, मग गोड आणि मग त्याला विशिष्ट गंध, असा जो आंब्याचा प्रवास आहे हा सगळा, त्याच्यामध्ये असलेली उष्णता किंवा आपण आढीमध्ये आंबे लावून ठेवल्यानंतर त्यातली जी उष्णता काम करते त्याच्यामुळे ही रूपांतरं घडतात. तुम्ही आर्टिफिशियली जेव्हा शैत्य बाहेर निर्माण करून त्या उष्णतेचा परिणाम होऊ देत नाही तेव्हा त्याला खीळ बसते, या सगळ्या प्रोसेसला खीळ बसते एवढं नक्की आहे. पण तरी काळाचा म्हणून काहीतरी परिणाम होतोच ना या सगळ्या प्रकरणांमध्ये असणार अशा स्वरूपात. एक विनोदी प्रकार यांकडनंच ऐकला होता की काहीतरी खीर खायला दिली आणि म्हणले काय छान खीर झाली होती, मी 6 महिन्यापूर्वी खाल्ली होती ना अगदी तशीच टेस्ट लागली. यजमान नेमने सांगितलं तशीच लागली ना टेस्ट, तीच आहे म्हणले 6 महिन्यापूर्वीची, तीच खीर परत दिली याच्या स्वरूपात. तर ते शेळ करून खातो आपण हे कन्सेप्टमध्येच बसत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि मग प्रिझर्वेटिव्ह टेक्निक्स आली त्याच्यामध्ये, मग केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर आला. तर ह्या सगळ्यांमुळे त्याचे मूळ गुणधर्म आम्हाला खऱ्या अर्थाने मिळतायत का नाही मिळतायत अशी शंका यातनं निर्माण झाली अशा स्वरूपाची. तर हे जसं आता व्हिटॅमिन बी वन डेफिशियन्सी हे जे काही प्रकरण आहे ते आता आम्ही हातसडीचा तांदूळ आम्ही कुठं खातोय, आता आम्ही सगळे सुपर पॉलिश तांदूळ खातोय असणार अशा स्वरूपाचे. आणि हा हा त्याच्यामुळे ती व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आली. बी ट्वेल्व डेफिशियन्सीचं भानगड अशी आहे की ते फक्त प्राणीजन्य पदार्थातच आहे, आता व्हेजिटेरियन लोकांना ते कुठून मिळणार असा प्रश्न येतो. तर त्यातल्या त्यात फक्त गाईच्या दुधामध्ये बी ट्वेल्व आहे अशा स्वरूपाचा. आणि साधारण 300 ml तुम्ही दूध घेतलं तर तुमची डेली रिक्वायरमेंट भागते बी ट्वेल्वची. आता ते देशी गाईचं दूध घ्यायला पाहिजे ज्याच्या बाबतीत म्हणजे अॅनिमल फार्मिंगच्या बाबतीमध्ये इतके ड्रास्टिक चेंजेस झाले जसे इकडच्या शेतीमध्ये झालं तसं तिकडेही झालंय प्रकरण. तर तो देशी गायीचा वंश म्हणून जो काही आपल्याकडे भारतामध्ये पूर्वी होता ती अप्रतिम गाय आहे, अजूनही जगामध्ये तीच गाय उत्तम आहे अशा स्वरूपाचं मानलं जातं. इथनं गाय ब्राझीलला गेल्यात आणि त्यांनी तो वंश टिकवलाय असणार आणि ते आज एक्सपोर्ट करतायत त्या गायी अशा स्वरूपाचं. पण न्यूझीलंडच्या जी हायब्रिडाईज काऊ आली होल्स्टीन काऊ म्हणून जी पर्टिक्युलरली आहे त्याच्यात डुकराचे जीन्स इनिशियली मिसळले गेले आणि त्यामुळे त्याचं वशिंड आहे ते गेलं आणि तो फ्लॅट सरफेस झाला. वरची जी पाठ आहे गायीची आपल्या गायीला ते वशिंड असतं देशी गायीला, तर ते वशिंड गेलं तर त्या डुकराच्या जीन्सचा तो परिणाम असणार अशा स्वरूपाचा. त्यामुळे ती गायच नाही राहिली खऱ्या अर्थाने. तर न्यूझीलंडच्या डॉक्टरने याच्यावरती पुस्तक पब्लिश केलं द डेव्हिल इन युअर मिल्क आणि त्या पुस्तकाने जगात खळबळ माजवली अशा स्वरूपाचं. त्याचं म्हणणं असं आहे की आता जे ऑटिझम त्याच्यानंतर कॅन्सर डायबेटीस या सगळ्याला आताच्या हायब्रिडाइज काऊचं दूध कारणीभूत आहे अशा स्वरूपाचं. आता हे लोकांना माहितीच नाहीये अशा स्वरूपाचं काहीतरी घडतंय म्हणून. आणि मग नेदरलँड्स हा मुख्य देश युरोपला कंट्रीला सगळ्या दूध दुग्धाचा पुरवठा करणार असणार अशा स्वरूपाचा, तर सगळ्या ठिकाणच्या गायी बदलत गेल्या आणि त्या सगळ्या संकरित गायी आल्या कारण त्या दूध प्रचंड प्रमाणात देतात. आमची खिलार गाय जेमतेम 2.5-3 liter दूध देते, तिथे या 30 liter दूध देतात. त्यामुळे नॅचरली लोकांनी ह्या गायींच्या रिप्लेस करून दुसऱ्या गायी आणायला सुरुवात केली, म्हणजे हायब्रिडायझेशनची प्रोसेस सुरू केली. बरं त्यातही नॅचरल मेटिंग असं काही प्रकरणच नाही आहे. इंजेक्शन द्यायची सिमेंटची याचं हायब्रिड याचं बैलाचं वीर्य मिळतं त्याचं इंजेक्शन द्यायचं आणि त्यांनी गाभण करवायची ही सर्रास प्रॅक्टिस आहे आता सगळ्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपाची. त्यामुळे नॅचरल त्यांचा समागम होऊन गर्भधारणा होणं ही प्रोसेसच थांबली आहे आता सगळ्या बाबतीमध्ये. आणि जर आम्हाला हे सगळं पुन्हा रिवाईव्ह करायचं असेल, म्हणजे आता देशी गायींची पैदास वाढवण्याचे उद्योग चालू आहेत, तिथेही आता ते म्हणतात की बैल जो आपला देशी बैल आहे त्याचं वीर्य साठवून ठेवून ते करू अशा स्वरूपाचं आता लोकांचं म्हणे. मी अगेन्स्ट आहे याच्या कारण जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच राहायला पाहिजे अशा स्वरूपाचं. तर तशा प्रकारचा तो जो बैल आहे आता त्या बैलामुळे घोळ निर्माण व्हायला लागले, त्याचं वीर्य या प्रकारे वापरून संकरित गायी केल्या गेल्या आणि मग त्या बैलाला काही काम नाही दी तर असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे तो स्लॉटर हाऊसला जातो, बैल जन्माला आला तो स्लॉटर हाऊसला जातो. आता ज्या बाईचं पाडस तिच्यापासून दुरावलं गेलंय ती गाय तिकडे रडतीये आणि तुम्ही तिचं दूध काढून देता आणि त्यात काय फॅट कंटेंट आहे अमुक आहे तमुक आहे त्यामुळे ठीक आहे, त्याला म्हणजे इतर फिजिकल लेवलला काही त्यात बदल सापडत नाहीत. मागच्या मी हार्मोनच्या मुलाखतीमध्ये हा मुद्दा मांडला होता की त्या गायीच्या भावनांचा तुम्ही विचार करणार का नाही करणार, आणि हे परदेशातल्या शास्त्रज्ञांनी पुढे मांडलं की अशा प्रकारचं घडतंय आणि तुम्ही नुसत्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती जाऊन ते दूध प्रोडक्शन किती आहे छान आहे वगैरे असं करून ते घेणार आहात असणार अशा स्वरूपाचं. तर तोही मुद्दा आता महत्वाचा मुद्दा अशा स्वरूपाचा राहतो. आणि आपल्याकडे गाय हा कुटुंबाचा घटक होता, परदेशामध्ये जेव्हा डेअरी फार्म अशी संकल्पना आली तेव्हा ते एक यंत्र झालं, तो कुटुंबाचा घटक वगैरे कसला आला नमलाचा. जे मी एक्स्ट्रीम उदाहरण ऐकलं की 700 गायींचा फार्म एक कपल सांभाळतं नवरा बायको सांभाळतं म्हणजे काय ते फक्त त्या कंट्रोल रूममध्ये बसून सगळ्यावरती मॉनिटर करत असतात आणि सगळ्या क्रिया यंत्रांनी घडतात. त्यांची तपासणी करायची असेल तर त्याचं दूध काढायचं असेल तर कोणाला काय औषध द्यायचं असेल तर हे सगळं काम मेकॅनाइज्ड आहे, कॉम्प्युटर सगळं करतो असणार अशा स्वरूपाचं. तो माणूस कधी त्या कंट्रोल रूमच्या बाहेर त्या गायींच्या पर्यंत जात पण नाही असणार अशा स्वरूपात. तर हे टोटली निसर्गाच्या विरुद्ध असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. आणि केवळ मी पैसे किती घातलेत, किती रुपयाला गाय घेतली, हा त्याला किती प्रकारचं खाद्य घातलं, त्यातनं मला किती प्रकारचं दूध मिळालं, किती पैसे मिळाले, एवढाच विषय महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा. तर हे असं अपेक्षित नाही, अजिबातच कुठल्याही स्वरूपात अपेक्षित नाही. त्यामुळे हे सगळं जर बदलायला हवं असेल तर आम्ही पुन्हा प्राचीन पद्धतीनेच देशी गायींची जोपासना करणं अशा स्वरूपाचं आणि एक कुटुंबातला घटक म्हणून त्याच्याकडे बघणं अशीच गोष्ट अपेक्षित आहे. आता आम्ही कोकणात जागा घेतली आणि तिथे गायी घेतल्या आणि माणूस मिळाला हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा राहतो त्याच्यामध्ये. सर्वात अडचणीचा मुद्दा तिथंच आहे, आता माणूस भेटणं, प्रामाणिक माणूस भेटणं. पण अशा स्वरूपाचं केल्यानंतर पैदास त्यांची वाढेल आणि मग पुन्हा आपल्याला खऱ्या अर्थाने दुधातुपाचे रिझल्ट अशा स्वरूपाचे मिळायला लागतील. त्या मूळ निघाला तर मुद्दा B12 अशा स्वरूपाचा, तर ते B12 डेफिशियन्सीला हे एक कारण आहे. आणि आता वेगन जी लोक आहेत त्यांच्या बाबतीत तर फारच बॉम्ब आहे. इथे डेअरी प्रॉडक्ट पण खात नाहीत, व्हेजिटेरियन मधली एक स्ट्रिक्ट व्हरायटी असणारी अशा स्वरूपाची. त्यांना आता दूध पण घेत नसतील त्यांना काही सोर्सच राहत नाही, निसर्गामधला कुठलाच सोर्स व्हिटॅमिन B12 साठी राहत नाही. आणि यांना हे सांगतात काही नाही, तुम्ही न्यूट्रास्युटिकल घ्या, तयार प्रॉडक्ट जे आहेत ती घ्या आणि त्यांनी तुमची डिफिशियन्सी दूर करा असणार अशा स्वरूपाचं. तर हे नाहीये बरोबर असणार अशा स्वरूपाचं. आणि तसंच व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी असं कॉमन झालंय. आता कोणाचाही तपासणी केली की व्हिटॅमिन D3 प्रचंड कमी आहे असं सापडतं. आणि दुसरा त्यातला गोंधळाचा मुद्दा म्हणजे व्हिटॅमिन D3 परीक्षण करायला लागणारा खर्च तो हजाराच्या घरात आहे आणि D3 ॲम्पूल मात्र स्वस्त मिळते असणार अशा स्वरूपाची. तर हे गोडबंगाल इतका प्रचंड खर्च त्याच्यासाठी काय येतो असणार अशा स्वरूपात. मध्ये एक पुण्याला IMA व्याख्यान झालं होतं आणि मी सहज म्हणून गेलो त्या व्याख्यानाला. ॲलोपॅथी डॉक्टर बोलणारी होती आणि ती सांगत होती की भारतासारख्या देशामध्ये व्हेन देअर इज अबंडंट सनलाईट व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी होतेच कशी. आता होतेच कशी याचं सरळ उत्तर असं आहे की सनलाईट भरपूर आहे पण आम्ही सूर्यप्रकाशात गेलो तर सनलाईटचा फायदा ना. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये व्हिटॅमिन D3 क्रिएट करण्याची सामर्थ्य आहे नक्की. आम्ही जात नाही आणि गाई म्हशी जात होत्या त्यांचंही जाणं बंद करून टाकलं तर व्हिटॅमिन D3 निर्माण होणार कुठून. अमेरिकेमध्ये असं झालं की व्हिटॅमिन D3 पूर्ण डिफिशियन्सी आहे दुधामध्ये, नाहीच आहे असं सापडायला लागलं. कारण संकरित गायी आणि त्या शेड घालून सावलीत ठेवलेल्या तर व्हिटॅमिन D3 तयारच होत नाही. त्यामुळे जे नॅचरली पूर्वी यायचं ते यायचं येईन असंच झालं अशा स्वरूपाचं. म्हणून अमेरिकेने FDA फतवा काढला की तुम्ही 45 विथ व्हिटॅमिन D3 दादात मिळणारं जे दूध आहे. ही लोक आणखीन हुशार, मेलेल्या गायचं कातळं उन्हात पसरलं तर त्याच्याखाली पुन्हा व्हिटॅमिन D3 तयार होतं. म्हणजे सूर्य हा कातडीखाली व्हिटॅमिन D3 तयार करतो जिवंत असो का मेलेला असो. मग कंपन्यांनी ते काढून तयार करायचं, कारण ते चिपेस्ट मेथड आहे, ते काढून दुधामध्ये मिसळायला सुरुवात केली. आता हे लोकांना माहिती नाहीये अशा प्रकाराने व्हिटॅमिन D3 गोळा केलं जात आहे असताना अशा स्वरूपाचं. जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना हे धक्कादायक आहे सगळं प्रकरण की असं आपण मेलेल्या गायीच्या याच्यातनं घेतलं जातंय वगैरे असणार अशा स्वरूपाचं. याचं उत्तर खरं तर मूळ उत्तर एकच आहे की देशी गायी बाळगणे त्या उन्हात हिंडतात किंवा म्हशी ज्या आहेत त्या पण उन्हामध्ये हिंडतात असणार. सुदैवाने भारतामध्ये म्हशीचं दूध मोठ्या प्रमाणात वापरत आहे पण त्यातही माल प्रॅक्टिस आहे. ऑक्सिटोसिन टोचायचं आणि दूध काढायचं असं सर्रास मेथड आहे, हार्मोन्स देऊन दूध वाढवायचं अशा स्वरूपाचं. तर तसं न होता नैसर्गिक आंबोण त्याचं चारा मुक्तम अशा गोष्टी वापरूनच जेवढं दूध मिळेल तेवढं घ्यायला पाहिजे असं एक. आणि दुधावरती पहिला हक्क वासरांचा आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा दुधाला भाव मिळायला लागला तेव्हा लोकांनी वासराचं दूध तोडलं आणि ते विकायला सुरुवात केली, त्यामुळे वासरा अशक्त झाली, त्यामुळे पुढच्या पिढ्या अशक्त होत गेल्या आणि मग दूध कमी होत गेलं. तर हे जर बदलायला हवं असेल तर वासरांना त्यांच्या भुकेनुसार दूध प्यायला द्यायलाच पाहिजे. आणि त्यांची तृप्ती झाल्यानंतर मगच उरलेलं दोन माणसांनी वापरायचं, दुसऱ्या कोणी वापरायचं, तोपर्यंत ते वापरायचं नाही असणार अशा स्वरूपाचं. वस्त्र पुन्हा सशक्त झाली तर पुन्हा दूध उत्पादन वाढेल आणि ते चांगल्या रीतीने वाढेल, म्हणजे मग त्याला पुढे ते लवकर कमी होईल अशा स्वरूपाचं नाही. त्यातही आता मग गीर, सहवाल अशा स्वरूपाच्या काही गायींच्या जाती आहेत की जास्त दूध देणाऱ्या आहेत, त्यामुळे त्यांची जोपासना करा असं आता चाललंय. खिलारी आपली मुळातच महाराष्ट्रातली जी आहे ती कमी दूध देते, त्यामुळे लोकांचा कल ती न ठेवण्याकडे आहे. अर्थात खिलारी जातीचा बैल याच्यासाठी चांगला आहे, शेतकामासाठी चांगला आहे. पण भानगड असे झाले की तिकडे यांत्रिकीकरण आलं शेतीमध्ये, ट्रॅक्टर आला, त्यामुळे नांगरट करायला बैल गरज आहे असं नाही, रहाड गाडग गेलं त्यामुळे तिथेही बैल काय लागत नाही. ते बैल फक्त आपला पोळ्याला मिरवायला म्हणून न्यायचा, याच्या पलीकडे बैलाला काही काम नाही राहिलं असणार अशा स्वरूपाचं. बैलगाडी पण गेली. तेव्हा या यांत्रिकीकरणामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड बदल असणारे अशा स्वरूपाचे झाले. तर ते पुन्हा तुम्हाला रिवाईव्ह करायचं असेल, एक निसर्गातलं चक्र आहे, म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी यांच्यामध्ये एक बॅलन्स आहे की यातली वेस्ट प्रॉडक्ट जी आहेत प्राण्यांच्या मधली, म्हणजे ते शेण असेल, गोमूत्र असेल वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, ते वनस्पतींच्यासाठी खाद्य असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि गवत किंवा पालापाचळा अमुक्तमुक हे प्राण्यांसाठी खाद्य आहे. आता अशी परिस्थिती झाली की आमच्या दृष्टीने
संतुलनच आपण
घालवून टाकलं, पशुधन झपाट्याने कमी होत गेलं आणि त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीची बोंब झाली, कारण त्यातनं कावडंग आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मिळत होत्या, गोबर याच्यातून जे मिळत होतं ते कमी पडायला लागलं, त्याची भरपाई खतांनी केली, रासायनिक खतांनी केली असणार याच्या स्वरूपाची. आणि मग त्यांनी जमिनीची वाट लागली. मी काल म्हटलं तसं त्याचे नैसर्गिक शत्रूंचाही आम्ही नाश करून टाकला आणि त्याच्यामुळे एका बाजूला किडीचं नियंत्रण होत नाही म्हणून त्याच्यासाठी काहीतरी पेस्टिसाइड्स वगैरे अशा स्वरूपाची वापरायची आणि आम्ही विष आपल्याला स्वतःलाही खायला घालायचं आणि सगळ्या सृष्टीलाही खायला घालायचं, असं जे काही एकंदर दुष्टचक्र आता सुरू झालंय ते कुठंतरी पुन्हा भेदायला हवं हे चक्र आणि पुन्हा शेती पारंपरिक पद्धतीने शेती करणं, जनावरांना उत्तेजन देणं असणाऱ्या स्वरूपाचं, पशुपालनाला महत्व पुन्हा प्राप्त करून देणं आणि सेंद्रिय शेतीकडे वळणं हा शहाणपणाचा मार्ग असणाऱ्या स्वरूपाचा आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की जर ह्याच प्रकाराने आम्ही करत राहिलं तर कधीतरी आम्हाला एक करावंच लागेल, आता त्याला पर्याय नाही राहिला, कारण जमिनीची इतकी वाट लागलेली आहे की अजून रासायनिक खतं घालून त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळणारच नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला सेंद्रिय शेतीवरती यावंच लागेल. आणि त्या स्टेजला आपण जागे झालं तर त्यावेळेला फारच भयावह परिस्थितीचं, म्हणजे शेतकऱ्याचं मरण दोन्ही अर्थाने असं स्वरूपाचं. तेव्हा ह्या सगळ्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं आणि व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी ही जी काही आता एकंदर आहे त्याला उन्हात हिंडणाऱ्या गायीचं दूध तूप घेणं हा शहाणपणाचा मार्ग, सोपा मार्ग असणार अशा स्वरूपात. त्याच्याऐवजी व्हिटॅमिन डी थ्री चॅम्प्युल घ्या, त्याच्या इंजेक्शन घ्या वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं आता सुचवलं जातं असं आहे. पण खऱ्या अर्थाने मूलगामी म्हणून विचार करायचा झाला तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही असं आहे आणि त्याचे अनेक फायदे होणार आहेत. म्हणजे एक निसर्गाचा बॅलन्स साधला जाईल, ह्या सगळ्या रोगांपासून आपल्याला प्रतिबंध करता येईल, कॅन्सर वगैरे असणार अशा स्वरूपाच्या पुढच्या पिढ्यांना त्याच्यातून वाचवता येणार अशा स्वरूपाची गोष्ट घडेल. आणि ह्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा झाला की श्रम आमचे कमी कमी होत गेलेत, एकंदर सगळ्या विज्ञानाचा वापर श्रम कमी करण्यासाठी अशा स्वरूपाचा झालाय. ट्रॅक्टर अमुक्तमुक सगळी त्याचीच उदाहरणं असणारी अशा स्वरूपाची आहेत. तर ती श्रमाची सवयच गेली, श्रमाची प्रतिष्ठा गेली असं झालं आणि ती आपल्याला खरं तर पुन्हा एस्टॅब्लिश करायला हवी असं आहे. तर मला असं वाटतं की B12 डिफिशियन्सी, D3 डिफिशियन्सी, B1 डिफिशियन्सी, आता डिस्मेनोरिया वगैरे असणाऱ्या स्वरूपाचं जे आहेत ह्याच्या मुळापर्यंत जायला हवंय आणि ज्या कारणामुळे या डिफिशियन्सी निर्माण झाल्या आहेत ती कारणं दूर करून डिफिशियन्सी दूर करायला हवी. नुसतं तात्पुरतं त्याला ती बाहेरनं कृत्रिमरितीने तयार करून गोळी घेणं हे त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने नाही आहे. पण हा खूप मोठा प्रवास आहे आणि लांबचा पल्ला आहे अशा स्वरूपाचा. पण लोकांपर्यंत मेसेज पोचला तर निदान कुठेतरी काहीतरी विचारायला सुरुवात होईल, ज्यांना शक्य असेल ते काहीतरी प्रयत्न करायला लागतील आणि मग ती चळवळ बनेल. तर चळवळ बनायला कुणाला तरी आधी मुळात सुरुवात करायला लागते, त्याच्याशिवाय होत नाही. पण मला असं वाटतं की ह्यातनं प्रेरणा मिळावी आणि आपण ह्या सगळ्या प्रश्नांचा मुळापर्यंत जाऊन विचार करावा. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलतील.
आणि मग जर का माझं बी ट्वेल्व किंवा डी थ्री हे कमी होऊ नये म्हणून आहारातला तर हा भाग आहे की जो मी आता अनअवॉइडेबल आहे, पण मग मी जर का याच्यासाठी काही योगाभ्यास केला तर याच्यामध्ये असा काही आपल्याला एक फायदा होऊ शकतो का?
नक्की होऊ शकतो. बराच मोठा आणि वेगळा प्रश्न आहे अशा स्वरूपाचा. एक मनाची एक प्रचंड ताकद आहे शरीरामध्ये असणारी अशा स्वरूपाची. एक वेगळा प्रयोग सांगतो मी आणि तो वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे अशा स्वरूपाचा. कदाचित मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये मी सांगितलं असेल, सत्यकथा म्हणून ती आलेली होती अशा स्वरूपाचं. एका माणसाला फाशीची शिक्षा झाली आणि शास्त्रज्ञांना प्रयोग करायचा होता, म्हणून त्याला असं सांगितलं की तुला पारंपरिक रीतीने काही फाशी देणार नाही आम्ही, तर तुला साप चावून तुझा मृत्यू येईल. त्याला डेमॉन्स्ट्रेशन म्हणून एका तगड्या घोड्यावरती एक विषारी साप सोडला. तो साप त्या घोड्याला चावला, घोडा तडफडून 3-4 मिनिटांमध्ये मेला आणि हे त्याला दाखवलं. आणि मग म्हणला घोडा फार तगडा होता, त्यामुळे त्याला 3-4 मिनिटं मिळतील, तुला एकदा वेळ लागणार नाही, तू लवकर मरशील. आता ऑप्शन नव्हता त्याला की तुला याच पद्धतीने मरायचं असणार अशा स्वरूपात. आणि मग प्रयोगामध्ये त्याचे डोळे बांधले आणि रबरी साप त्याला फक्त टेकवला अशा स्वरूपाचं. आता साप डसेल असं त्याला सांगितलं, त्याप्रमाणे तो रबरी साप टेकवला, तो टेकवल्याबरोबर तो माणूस मेला. इथपर्यंतची गोष्ट अपेक्षित होती, त्याच्याविषयी काही वादाचा मुद्दा नव्हता. प्रत्यक्षात पोस्टमार्टम झाल्यावर त्या सापाचं विष सापडलं. आता हे आलं कुठून? ते मनाने तयार केलं असा त्याचा अर्थ आहे असणाऱ्या स्वरूपाचा. तर मन ही एक अद्भुत शक्ती आहे खरं तर. आणि लोकांचं म्हणणं असं आहे की काय वाटतील त्या गोष्टी त्यातनं क्रिएट होऊ शकतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अर्थाने. आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीनी मला यातनं बरं व्हायचं आणि मला लागणारं व्हिटॅमिन मला यातनं मिळणार आहे असं जर ठरवलं तर मिळेल. आम्ही जर निगेटिव्ह इम्पॅक्ट घेऊन बसलो की नाहीच आहे आता ते होणारच नाही वगैरे वगैरे, तर नाहीच होणार असणार आहे स्वरूपात. त्या मनाची ताकद हे मनाचं पॉझिटिव्हिटी या अर्थाने बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत, हे असेल त्यांनी जरूर बघा असणार अशा स्वरूपाचं. पण अंतर्मनाची अमर्याद शक्ती असं एक प्रकरण त्या शिवराज गोरलेंचं जे पुस्तक आहे जे जगावं कसं, त्याच्यामध्ये माझ्या एका पेशंटनी सांगितलं की मला तो चॅप्टर भयंकर भावला असणार अशा स्वरूपाचा. कॅन्सरचे पेशंट होते आणि म्हणलं खूपच छान आहे, मी वाचलं, मला ते खूप नाही भावलं पण पुस्तक जनरलच चांगलं आहे, म्हणजे जगावं कसं पुस्तक छान आहे अशा स्वरूपाचं. पण त्याचा मतीचा अर्थ असा आहे एकंदर की मनाची ताकद खूप मोठी आहे आणि योगाभ्यासामध्ये काय होत असेल तर मनावरती नियंत्रण चांगल्या प्रकारे येतं. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. प्राणायामाच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही वायूवरती नियंत्रण मिळवता तेव्हा वायूच्या मार्फत मनावरती नियंत्रण मिळवता आणि मग निगेटिव्हिटी तुमची कमी झाली, पॉझिटिव्हिटी वाढली, तर या गोष्टींवरती मात करता येईल, किंबहुना अनेक रोगांवरती पण मात करता येईल असं सामर्थ्य मनाचं आहे. दुर्दैवानी मनाची ताकद उलट्या रीतीने वापरली जाते. जेव्हा आम्ही निगेटिव्हिटीमध्ये शिरतो तेव्हा शरीराचा नाश करण्याचं पण सामर्थ्य मनामध्ये आहे, किंवा रोग घडवून आणण्याचं पण सामर्थ्य मनात, एक डेथ विश असं एक, किंवा डिसीज विश, रोग व्हावा अशा प्रकारची इच्छा असं पण असतं. मला कॅन्सर होणार असं मला वाटत असतं, उगीच असणार अशा स्वरूपाचं, आणि त्यांना खरंच कॅन्सर होतो. तेव्हा तशा प्रकाराने मनाची ताकद वापरणं हा निगेटिव्हचा भाग झाला. पण माझा कॅन्सर बरा होतोय, बरा होणारच आहे अशी मनाची इच्छा केली तर त्याही अर्थाने परिणाम होतात अशा स्वरूपाचं. तेव्हा जर काही या प्रकारचं शक्य नाहीये तर आम्ही योगाचा अभ्यास जर केला तर नक्की त्याच्यातनं फायदा होईल, याच्यात शंका नाहीये. पण त्यामध्ये तुमचा पक्का विश्वास पाहिजे.
आणि मन चिंती जे वैरी ना चिंती असं आपण लक्षात ठेवून निगेटिव्हिटी बाजूला ठेवून याचा विचार केला
तर नक्की त्याचा फायदा होईल. म्हणून माझं म्हणणं आता कसं आहे की जे उपलब्ध होत आहे ते मॅक्झिमम उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा. मग देशी गाईचं दूध मिळत असेल तर बघा, तूप मिळत असेल तर बघा, सेंद्रिय धान्य घ्या असणार अशा स्वरूपात, सेंद्रिय भाज्या मिळत असतील तर त्या घ्या, तुम्हाला घरी लावता येत असतील तर घरी लावा, स्वतः कुंड्यांमध्ये शेती करा
असणार.
हा तर तसं घरी गाय पाळता येत असेल तर गाय पाळा, जे जे शक्य असेल ते करा असणार अशा स्वरूपात. आणि एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा की ठीक आहे, आता मी माझ्या परीने एवढं सगळं करतोय तर माझं चांगलंच होणार आहे असणार अशा स्वरूपात, तर नक्की चांगले फायदे होतील, म्हणजे त्याच्याविषयी शंका नाहीये. पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला करायलाच पाहिजे. मग ते कुठं मिळणार, कसं मिळणार, मिळतच नाही, मग लोक प्रामाणिक असतील का, अनामुक, मग अशा शंका कुशंका घेऊन बसलात तर काहीच नाही होणार. त्या निशंक मनाने आपण आपल्यापरीने प्रयत्न करत राहणं आणि चांगली मनोवृत्ती ठेवणं, असं केलं तर यातनं नक्की बाहेर पडायला मदत होईल याच्याविषयी मला शंका नाही असणार अशा स्वरूपाचं. ते मला एक असं वाटतंय की आपला विषय आता चाललाय गुंतवणूक आरोग्यातली असणार अशा स्वरूपाचं, सेंद्रिय उत्पादनं घ्यायला पाहिजेत असं मी आग्रहाने या सगळ्यामध्ये प्रतिपादन करतोय. आणि मग ती मिळत नाहीत वगैरे असा जो काही मुद्दा मागच्या मुलाखतीत मांडलेला होता, राजीव दीक्षितांचं म्हणणं जसं होतं की डिमांड वाढला की लागली की सप्लाय वाढेल आणि मग किंमत खालती येईल, ते खरं आहे. तेव्हा आम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी त्या प्रकाराने सुरुवात करावी, ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः त्यांच्या परसामध्ये भाजीपाला लावावा आणि आपलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असणार अशा स्वरूपाचं. देशी गाईचं दूध मिळावं यासाठी खटाटोप करावा, शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करावी हवं. तर आता एक शेतकरी वाचवा अशा स्वरूपाची एक मोहीम आहे आणि गरज गरजेची असणार आहे अशा सेफ फार्मर्स असणार स्वरूपाची म्हणून. आणि शेतकरी आता अनेक अंगाने अडचणीमध्ये आहे आणि शेवटी आपलं पोट सगळ्या समाजाचं ते शेतकऱ्यावरतीच अवलंबून आहे, तर आपल्यापर्यंत जिथं जेवढी शक्य असेल तशा स्वरूपाची मदत करणं हा जास्त शहाणपणाचा असणार अशा स्वरूपाचा मार्ग. आणि तसं झालं तर पुन्हा शेतीचं चक्र बदलवता येईल. मला अशी हे नाही वाटत, हे 40-50 वर्षाचा हा पिरियड आहे, हजारो वर्ष शेती घडत होती आणि 40-50 वर्षांनी अगदी पार ती वाईप ऑफ करून टाकली, पण असं काही नाही आहे, शेवटी निसर्गाचं चक्र चालू असतं, त्यामुळे ही पुन्हा उलटवता येतील वर्ष आणि पुन्हा एकदा आपण प्राचीन पद्धतीने शेती करून सुजलाम सुफलाम अशा स्वरूपाचं करू शकू. दुसरा एक यातला महत्वाचा मुद्दा राहतो की अन्नधान्याचा तुटवडा होईल का, सेंद्रिय शेतीकडे आपण वळलो की उत्पादन कमी होईल, मग त्यात पुरेल की नाही वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपात. तर ह्याच्यातही काही लोकांचं म्हणणं असं आहे की अन्नाची नासाडी थांबवायला पाहिजे. नुसत्या अमेरिकेमध्ये 35% अन्न वाया जातं, फेकून दिलं जातं अशा स्वरूपाचं आहे. आणि हे कशासाठी, जर तुम्हाला ते कोणाला तरी उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं आहे तर अन्नाची नासाडी पहिल्यांदा थांबवायला पाहिजे, आणि ती जरी थांबवली गेली तरी सगळ्यांना अन्न पुरेल असं आहे. एक असं म्हण आहे की देर इज सफिशियंट टू फॉर एव्हरीबडीज नीड बट देर कांट बी एनीथिंग फॉर एव्हरीबडीज ग्रीड अशा स्वरूपाचं. तुमचं हावरटपणाला काय तुम्ही कोणी पुरे पडणार नाही, पण जेवढी गरज आहे समाजाची तेवढी गरज भागवण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आहे, आणि त्याच्यामुळे विपुलाच्या पृथ्वी असं म्हणलं जातं असणार, अबंडन्स, लॉ ऑफ अबंडन्स अशा स्वरूपाचा एक म्हणून म्हटला जातो. फक्त त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपर पाहिजे. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा मुळापाशी जाऊन एकदा विचार करावा आणि आपण आपल्यापासून सुरुवात करावी. अगदी मगरुवातीच्या एपिसोड्समध्ये मी असं सांगितलं होतं की खाल्लेल्या अन्नाचं 3 तासांमध्ये पचन होतं आणि वस्तुमान नाहीसं होतं. 60 किलो वजनाचा माणूस 1 किलो खाल्लाय, 61 किलो वजन परत 3 तासांमध्ये तो 60 किलोवरती येतो अशा स्वरूपाचं. आणि त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती कमीच आहे, म्हणजे 1200 मिलीलिटर अशी त्या आमाशयाची कपॅसिटी अशा स्वरूपाची धरलेली होती. तर 400 घन आणि 400 द्रव एवढंच त्यांनी घेणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात त्या व्हॉलंटियर्सनी 1100-1150 पर्यंत खाल्लं होतं अशा स्वरूपाचं. ता ओव्हर इटिंग हा फार कॉमन फिनॉमिना असणार अशा स्वरूपाचा आहे. आपल्याला गरजेनुसारच आपण तेवढंच खाल्लं तर सगळ्या समाजाची गरज त्याच्यातून भागू शकेल आणि आपलंही आरोग्य चांगलं राहील. समाजाचं काय वेगळा मुद्दा झाला, पण हितभूक मितभूक अशाकभूक असं एक संस्कृत सुभाषित आहे, तिथलं अशाकभूक जरा गोंधळाचं प्रकरण, पण हितभूक मितभूक ह्याला तर नक्की काही अडचणीचा मुद्दा नाही आहे. तर ते जरी आम्ही सांभाळलं गेलं तरी सुद्धा कमी खाणं ही सुद्धा गुंतवणूक आहे.
आणि आपण बघतो की बऱ्याच जणांना ही म्हणजे ती वासना असते खाण्याची, भूक नसते.
बरोबर. तर शरीराला जेवढी गरज आहे तेवढी शरीराची गरज भागली की थांबायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. पण आता दुर्दैवाने त्या प्रकाराने फारसे प्रयत्न केले जात नाहीयेत असं आहे. ओबेसिटी ही मोठी समस्या अशा स्वरूपाची झाली आहे. तर हे प्रमाणाबाहेर खाणं, नको असलेलं खाणं आणि प्रमाणाबाहेर खाणं असं दोन्ही त्याच्यामागची कारणं होतात. तर त्याच्यावरती जर आपण मर्यादा आणली ती प्रत्येक व्यक्तीने स्वतःच समजून करायची अशा स्वरूपाची गोष्ट. मी परवा एक व्हिडिओ बघितला की ओबेसिटीसाठी काय करावं अशा स्वरूपाचं. तुम्ही माझ्या पुस्तकात जसं वर्णन केलंय आहार घेण्यामागची कारणं असणार अशा स्वरूपाचं. लोक कशा कशासाठी खातात, खरी भूक लागलेली असताना खाणं हे प्रॉपर आहे, पण वेळ झाली म्हणून खायचं, नंतर मग चवीढवीचं काहीतरी केलंय म्हणून खायचं असणार अशा स्वरूपाचं, मला गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून खायला पाहिजे म्हणून खायचं, इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायचं म्हणून खायचं, इथपासून काय वाटतील ती कारण त्याच्या मागच्या विरंगुळा म्हणून खायचं म्हणजे टाइमपास म्हणून खायचं असणार अशा स्वरूपाचं, अशी अनेक कारणं आहेत. तर ती सगळी बाजूला ठेवून त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, जेवढी भूक असेल तेवढंच खा, आणि मग त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे वगैरे. तर आमच्याकडच्या याच्यामध्ये तंत्रज्ञान म्हणजे इथं वगैरे अशा स्वरूपाचे सगळे मुद्दे आहेत, त्या मोबाईल वगैरे सगळं बंद करून जेवायला बसा, गप्पा गप्पा टप्पा करू नका वगैरे, हे पूर्वीच्या मुलाखतीत मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर हे सगळे प्रकार तुम्हाला शेवटी गुंतवणूक, आरोग्यातली गुंतवणूक या अर्थाने म्हणून उपयोगी पडणार आहे अशा स्वरूपाचे आहेत. तर मला असं वाटतं की हा मोठा विषय आहे, आम्ही आरोग्यामध्ये खऱ्या अर्थाने गुंतवणूक करायला हवी आणि आरोग्य वृद्धिंगत करायला पाहिजे, म्हणजे आरोग्य मिळवणं टिकवणं याच्या पलीकडे जाऊन आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं, आरोग्य वाढवणं की जेणेकरून आमची वार्धक्यावस्था सुद्धा आम्हाला फार चांगली जाईल, सुखकर असणारी अशा स्वरूपाची होईल आणि आम्ही समाजाला उपयोगी पडणारे अशा स्वरूपाचे राहू. असं झालं तर संपूर्ण दृश्य बदलेल समाजाचं असणार अशा स्वरूपाचं. हा एक खूप विषय माझ्या डोक्यात घोळत होता मागच्या मुलाखतीच्या वेळेला, मी असं सांगितलं की या विषयात मी पुस्तक लिहिणार आहे, त्याप्रमाणे पुस्तकही लिहिलं आणि आज हा ई प्रसारणचा याचा योगही जुळून आला रेकॉर्डिंगचा असणार अशा स्वरूपाचा. त्यामुळे मला असं वाटतं हा समाजापर्यंत एकदा मेसेज पोचला तर नक्की त्याचा फायदा सर्व समाजाला होईल याच्याविषयी शंका नाही.
गेल्या 3-4 एपिसोड्स पासून आपण हे गुंतवणूक आरोग्यातील याविषयी जे वैद्य दिलीप गाडगी यांच्याशी हितोगुज केलं, मला वाटतं आपल्या श्रोते वर्गालाही सगळ्यांनाच यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली असणार. शेवटी आपण असं म्हणूयात की आरोग्य हे स्वतःच मिळवायचे असते, ते विकत घेता येत नाही, अर्थातच त्यासाठी गुंतवणूक करणे हे ओघानी चाले, या गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन जरुरीचे आहे. मला वाटतं ते आपल्याला छान मिळालेलंही आहे. गुंतवणूक आरोग्यातील या आपल्या मुलाखतीद्वारे हे मार्गदर्शन करण्याचा वैद्य दिलीप गाडगे यांनी खूपच छान मोठा प्रयत्न केला आहे. जर आरोग्य रक्षण आणि संवर्धन या गोष्टींची आपण सुरुवात केली तर त्या व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला त्याचे फायदे अनुभवास आल्याशिवाय राहणार नाहीत. मधुमेह, कॅन्सर आणि हृदयरोग या रोगांनी ग्रस्त असणाऱ्या रोगांची पुढची पिढी या रोगांना बळी पडण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी त्यांना रोग होण्यापासून वाचवणे किंवा रोग उशिरा किंवा कमी तीव्रतेचा होणे या गोष्टी आपण साध्य करू शकतो. मला वाटतं या प्रकारची बीजं आज समाजात पेरून त्यापासून भावी निरोगी समाज पाहण्याचे आपले हे स्वप्न, त्यासाठीची ही अविरत तळमळ, कार्य ही सुद्धा समाजासाठीची आजची एक मोठी गुंतवणूकच म्हणता येईल.
मला असं वाटतं की लोकांनी याच्या संदर्भामध्ये मला जरूर विचारणा करावी आणि त्यांचा फीडबॅक आल्यानंतर याच्यावरती आणखीन एखादा एपिसोड करायला माझी काही अडचण नसेल, जर शंका त्याच्यावरती विविध प्रकारच्या आल्या तर. पण समाजापर्यंत हे पोचावं असं माझं म्हणणं आहे. माझा संपर्क इथं सांगितला जाईल, जरूर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क साधलात तरी मला निश्चित आवडेल. मला असं वाटतं की लोकांनी याच्या संदर्भामध्ये मला जरूर विचारणा करावी आणि त्यांचा फीडबॅक आल्यानंतर याच्यावरती आणखीन एखादा एपिसोड करायला माझी काही अडचण नसेल, जर शंका त्याच्यावरती विविध प्रकारच्या आल्या तर. पण समाजापर्यंत हे पोचावं असं माझं म्हणणं आहे. माझा संपर्क इथं सांगितला जाईल, जरूर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क साधलात तरी मला निश्चित आवडेल.
या विषयासंदर्भातील अधिक माहिती आपल्याला कोणाला हवी असेल तर वैद्य दिलीप गाडगे यांचा संपर्क आपण अशा पद्धतीने साधू शकता. त्यांचा मेल आयडी आहे gadgil.dilip@gmail.com. आपण त्यांचा टेलिफोनिक संपर्क साधू शकता या नंबरवर. त्यांचा नंबर आहे पुण्यातील त्यासाठी आपल्याला डायल करायला लागेल 020-244-75360 सदाशिवपेठ. दुसरा नंबर घेऊयात कर्वे नगरचा 254-731-00.